और बहुत सारे लोग होते हैं जिनका दिल नहीं लगता पढ़ाई में, पर क्या है ना, पढ़ाई कर कर भी अगर फेल्युअर आ रहा हो तो उसमें से आपको हार नहीं माननी है. आणि अशा प्रकारचं काहीतरी करून दाखवायचं जे केलं गुरु यांनी, स्वतःचा बिझनेस सुरू केला यार त्यांनी. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे MH 935 मध्ये. गुरु जे आहेत ना, खरं तर स्वतः दिव्यांग असून सुद्धा त्यांनी बाकी ज्या काही एक्झाम ते देत होते त्यात त्यांना अपयश आलं, पण तरी सुद्धा त्यांनी हार मानली नाही आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा बिझनेस सुरू केला, ज्याला प्रचंड प्रमाणामध्ये यश सुद्धा मिळतंय. त्यांच्याशी बोलूयात ना. मग नेमकं तुम्ही आता वडिलांचा बिझनेस होता आधीपासून, तुम्ही म्हणालात, मग गुळाचा चहा करायचा असं तुमच्या डोक्यात कुठून आलं आणि इकडे कसं काय वळाला तुम्ही, हे डिसिजन कसं काय घेतलं?
मी औरंगाबादला प्रिपरेशनला होतो, तिथं पैठण गेटला गुळाचा चहा बघितला होता. तिथूनच मी पप्पा वडिलांना फोन करून सांगितलं होतं की तुम्ही गुळाचा चहा चालू करा, इथं खूप चांगला प्रतिसाद आहे औरंगाबादला आणि परभणीत कुठंच नाही सध्या गुळाचा चहा, आपण एक नवीन आयडिया काहीतरी करूया म्हणलं होतं पप्पाला. ठीक आहे, मला अपयश आलं मग मेन्स मध्ये, तर मी पण रिटर्न आलो औरंगाबादहून पुन्हा परभणी आलो. परभणीला मग मी वडला सोडून मी पण हे करायला लागलो, गुळाचा चहा मीच बनवावं लागलो.
मग नेमका आता लोकांचा रिस्पॉन्स तुमच्या या गुळाच्या चहाला कसा
आहे? खूप छान, एकदम फर्स्ट क्लास.
अच्छा, किती लोक येतात दिवसभरात?
दिवसभरात 400-500 लोक येतात मॅडम.
अच्छा, म्हणजे तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी विचारू शकते का की कितना कमा लेते हो एक दिन में?
एक दिन में 1000 रुपये पर डे.
म्हणजे एखाद्या क्लास 1 अधिकाऱ्यापेक्षा काही कमी नाहीये तुमचं, ज्यासाठी तुम्ही ट्राय करत होतात. आता तुमचं स्वतःचा एक बिझनेस आहे, आज तुमचा एक गाडा आहे, उद्या जाऊन कदाचित मोठं हॉटेलही होईल.
सांगू शकत विचार तर तोच आहे मॅडम, ब्रँडच व्हायचा आहे आपल्याला.
यांचा ब्रँड लवकरच क्रिएट व्हावा आणि गुळाचा चहा जो ते बनवत आहेत ना, जो इतका जास्त पॉप्युलर आहे, तो आम्हालाही चाकता यावा अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला जर बिझनेस सुरू करायचा असेल तर तो बिझनेस कुठला असेल तुमचा सांगा 9607007935 डायल करून. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.